भाग चौथा आदाम आणि हवा. उत्पत्ती याना पहिला अध्याय 26 ते 31 वचन, दुसरा अध्याय 7 वचन आणि तिसरा अध्याय 24 वचन. देवनं आधी माणूस आणि मग बाई तयार करना. त्यांनी त्यासला आदाम आणि तिनं नाव हवा अशा ठेवना. देवनं जा काही तयार करना. देवनं त्यासला सगळ्या गोष्टीवर अधिकार दिना. देवनं त्यासला रावणीसाठी एक सुंदरशी बाग तयार करना. ते ती बाग मग रवाला लागणार आणि ते बाग मग परमेश्वर त्यासनी संगत बोलत आणि चालत असे. परमेश्वरनं त्यासाला एक आज्ञा आखना की सर्व प्रकारना झाडसनं तुम्ही फळ खा, पण हे मध्यभागी एक झाड अस ते झाडनं तुम्ही फळ खाऊ नका. पण ते ठिकाणी सैतान त्या ठिकाणी वना आणि त्यासला त्यासला फसवना आणि त्यासला आखना परमेश्वरनं त्या झाडनं फळ खाऊ नका. असा तुम्हाला जर आखना ता खोटास, कारण परमेश्वरनं इच्छास की तुम्ही त्यांना सारखं वव्वाना मनी सैतानं त्या दोघासला फसावना आणि मग त्या दोघासनं ता फळ खादा. आणि ज्यावेळेस त्याशी त्या फळ खादा त्याचवेळी देवनी विरुद्ध त्यासनी पाप कर्या, त्यास देवनी मैत्रीला तोडी टाक्या. मग देवनी त्यासला बागनी बाहेर काढी टाक्या. तव पैत सगळी जगम लोकसनी देवन विरुद्ध पाप कर्या आणि ते पापणीमुळं जगम माणसं क्लेश दुःख आजार हाय उत्पन्न व्हायना.